पुढील नोंद आहे एकदांडी अर्थात कोट बटन्स. एकदांडी ही ओसाड आणि बहुधा वृक्षजागी आढळणारी ॲस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचं शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकंबेन्स असं आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी 30 ते 60 सेंटीमीटर उंचीची आणि केसाळ असून मूळची मध्य अमेरिकेतली आहे. श्रीलंकेत आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात तिचा प्रसार सर्वत्र आहे. एकदांडीची पानं साधी जाड समोरासमोर अंडाकृती दीर्घवृत्ताकार टोकदार दातेरी काठाची आणि ग्रंथीयुक्त असतात. लहान पिवळे फुलोरे एकेकटे असून लांब आणि बारीक दांड्यावर वर्षभर येतात. फळ एक बी असलेले कठीण आणि राठ केसांनी झाकलेले असून त्याच्या एका बाजूला पांढरा पिसासारखा रोमगुच्छ असतो. एका झाडावर सुमारे 1500 बिया येतात. वाऱ्यामार्फत या बियांचा सहज प्रसार घडून येतो. कापणं खरचटणं आणि जखमा यावर एकदांडीच्या पानांचा रस लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.